We're going to switch gears a little bit, and we're going to go to 2 Timothy chapter 3. The first session that we had earlier is a little bit more of an instructional approach.
Kind of
a little bit more systematic. We covered a lot of texts. This one is going to be more expository.
A little
bit more sermonic. And as opposed to looking at a lot of different texts, we're going to be looking at one main text. Although we'll be referencing some other ones. But I'll simply begin by reminding us of the way that the last session ended. Jesus' view of Scripture is foundational. Everything else corroborates what Jesus
said.
Some of the things that we'll be looking at add more detail to what Jesus said. But nothing that we're going to look at changes what Jesus said.
पण जे काही आपण नंतर पाहणार आहोत ते कधीच बदलणार नाही की येशूचं कसं पाहण्याचं
दृष्टिकोन
आणि कोणीही नंतर येशू कसा पाहत होता शास्त्राकडे त्याला त्याची चूक सुधारणार नाही.
So there's going to be a lot of overlap between what we'll talk about this session and what we talked about implicitly last section.
आणि मग एक तालमेल आणि एक बऱ्याचशा गोष्टी पुन्हा एकदा अशा नजरेस तुम्हाला येतील.
But there's a very specific context.
पण एक 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 बारकाईचा संदर्भ आपल्या समोर आहे.
In which the two key New Testament passages on inspiration here.
आणि नव्या करारामध्ये दोन फार महत्त्वाचे ईश्वर प्रेरितेचे जे शास्त्र भाग आहेत त्याला एक एक वेगळा असा संदर्भ आहे.
We referenced them both at the beginning of the last session and sometimes throughout the session.
आणि मग हे दोन्ही शास्त्र भाग मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलेले होते थोड्या मात्र.
But 2 Timothy 3:16, which is where we're going to be leading up to.
दुसरे तिमोथी 3:16 एक शास्त्र भाग आहे.
All scripture is God breathed.
प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध दोष दाखवणे वगैरे वगैरे.
That verse stresses the divine origin of scripture.
आणि ह्या वचनामध्ये ईश्वर प्रेरित आहे शास्त्र लेख ह्यावर भर दिलेला आहे.
A necessary cross reference is 2 Peter chapter 1.
आणि ह्याच्या बाबतीतच या मुद्द्याशी दुसरा एक संदर्भ म्हणजे दुसरे पेत्र्याचा एक
which is a text that we're not going to give a separate exposition of.
आणि मग त्या दुसरे पेत्र पहिल्या अध्यायावर एक वेगळं असं आपलं सत्र नसणार
आहे. It's one that is very very important in understanding a biblical view of inspiration.
पण बायबलचं जे ईश्वर प्रेरितपणा पाहण्यासाठी हे दोन्ही संदर्भ फार महत्वाचे आहेत.
2 Peter chapter 1.
दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय.
Verses 20 and 21.
20 आणि 21 हे वचन.
And since I'm going to be focusing primarily on 2 Timothy in our time together this afternoon, I guess it is now. I want to make a couple comments right now on 2 Peter 1 to kind of set the frame.
एक दोन इकडे आपण गोष्टी पाहून मग आपण दुसरे तिमोथी 3 ह्याकडे वळणार आहोत.
Beginning with the context of verses 16 and 17.
आणि दुसरे पेत्र 1:16-17 जरा संदर्भ आपण लक्षात घेऊया.
Where Peter makes the claim that we are not following fables, but I'm an eyewitness of what I'm talking about.
आणि पेत्र इथं असं सांगत आहे की उगाच अशा कथा आम्ही तुम्हाला सांगितल्या नाही पण आम्ही तिकडं साक्षीदार होतो या घटनेचे.
And if you read verse 17, you find that the eyewitness account that he's referring to is of the transfiguration of Jesus Christ.
आणि कशाचे आम्ही साक्षीदार होतो तर रूपांतराच्या डोंगरावर आम्ही होतो आणि काय घडलं ते आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
Which is significant because this, among other things, indicates that the Peter who wrote this epistle is the Peter who was the disciple who witnessed the transfiguration of Jesus Christ.
याहून एक स्पष्ट होतं की पेत्र त्या रूपांतराच्या डोंगरावर होता कारण मार्क पेत्र योहान आणि तिकडे हे तिघच तिकडे होते आणि पेत्र तोच पेत्र आता साक्षीदार आहे म्हणजे पेत्रनेच हे पुस्तक लिहिलेलं आहे.
I had a professor in college who said there are three reasons why liberals don't like 2 Peter.
आणि मग दुसरे पेत्र हे पुस्तक जे जगाचे विचारसरणी लोक जे आहेत ते त्यांना आवडत नाही.
चॅप्टर 1, चॅप्टर 2 अँड चॅप्टर 3.
पहिला अध्याय त्यांना आवडत नाही, दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय.
This book, 2 Peter, is the most attacked book in the New Testament.
आणि नव्या करारमध्ये हे जे जगिक लोक आक्रमण करतात ह्या पुस्तकावर सगळ्यात जास्त करतात.
स्टार्टिंग विथ दी overwhelming claim on the part of some people that Peter didn't write this.
आणि मग त्यांचा पहिला एक असा मुद्दा आहे की ते म्हणतात की नाही पेत्रने हे लिहिलं नाही.
Once again those who say that don't know how to read.
आणि मग ते असं म्हणतात कारण त्यांना वाचणं कसं तेच माहित नाही.
Or they don't believe more to the point they don't believe what they know how to read.
आणि त्यांचा विश्वासच नाही कसं वाचायचं म्हणून.
2 Peter 1:1 claims that Simon Peter, an apostle of Jesus Christ, wrote these words.
आणि पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनातच लिहिले शिमोन पेत्र प्रेषित देवाचा.
This Simon Peter refers to witnessing the transfiguration of Jesus Christ.
आणि हाच शिमोन पेत्र म्हणतोय की त्या रूपांतराच्या डोंगरावर आम्ही होतो म्हणून.
And once again, this is necessary to set the frame for what we're going to be looking at in verses 19 and 21.
आणि 19 ते 21 पाहण्यासाठी हे महत्वाचं आहे.
Because there are lots of people that wish they could have the experience that Peter had.
आणि बरेचसे लोक म्हणतात त्या पेत्राच्या
looking for an experience.
त्या डोंगरावर तो अनुभव आम्हाला मिळाला असता ते चांगले आहे.
Peter makes this incredible statement. As amazing as that eyewitness testimony was.
आणि ते रूपांतराच्या डोंगरावर ती साक्ष पाहणं हे किती अद्भुत होतं.
We have a more certain word of promise.
पण पेत्र पुढे जाऊन म्हणतोय की त्यापेक्षा एक खंबीर आपल्याकडे आता देवाचं वचन मिळालेलं आहे.
Eyewitness testimony has two problems with it.
आणि जे डोळ्यांनी पाहिलेले साक्षीदार आहेत दोन तिकडे समस्या उद्भवतात.
For one thing, it's limited.
आणि ते मर्यादित आहेत.
When the eyewitness dies,
आणि तो साक्षीदार मेल्यावर
you can't corroborate the testimony anymore.
त्याची साक्ष काय होती ही आपण बरोबर सांगू शकत नाही.
Number two, the eyewitness can be incorrect in his recounting of what he sees.
आणि डोळ्याने पाहिलेला साक्षीदार बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा कारणांमुळे एक अयोग्य गोष्टी पण सांगू शकतो.
This is why Peter goes on to say we have a word that's even more certain. It's not more true because the eyewitness testimony that Peter saw was just as true as what he's going to say here. Not an issue of truthfulness.
आणि असं नाही की पेत्र म्हणतोय आम्ही जे पाहिलं ते सत्य नाही पाहिलं, पण खऱ्या अर्थाने त्याने येशूचं रूपांतर पाहिलं पण अजून खंबीर.
It's an issue of permanence and therefore dependability.
पण पेत्र म्हणत आहे की अजून भक्कम असं जे भविष्यवाणीचं वचन आपल्याकडे आहे.
We have a more certain or a more sure word of prophecy.
अजून भक्कम आपल्याकडे देवाच्या ईश्वर प्रेरित शास्त्र आपल्याला आहे.
To which you do well to pay attention.
आणि तुम्ही बरं कराल त्याचा आज्ञांकित होण्यासाठी.
And then notice these next words, as to a lamp shining in a dark place.
Which was?
Verse
19. 19 ayat vachan shivay adhik nishchit ase sandeshteche vachan amma javal ahe te kalokyacha jagi prakashnarya diva pramane ahe.
As to a lamp shining in a dark place, what does that sound like?
Ani mag he kasha pramane ahe kalokyacha jagi prakashnarya diva.
Does anybody remember Psalm 119:105? Your word is a lamp unto my feet and a light unto my path. I think Peter's alluding to that text here.
आणि मला वाटतं की पेत्राच्या मनामध्ये तेच वचन असतील स्तोत्रामधले, तुझं वचन हे माझ्या मार्गाकडे प्रकाश आहे.
So he's already introducing the idea here of written scripture. He's taking us back to Psalm 119 in his statement.
आणि जर का ते शास्त्रवाक्याच्या मनामध्ये असेल स्तोत्राचा तर आपल्याला सांगत आहे की तसं लिखित शास्त्र तो त्याचा उपयोग करत आहे.
And this is where we have our key text I want to focus in on to complement what we this reference in 2 Timothy 3.
आणि मग दुसरे टिमोथी 3 मध्ये हेच फार महत्त्वाचं आपण इथं पाहणार आहोत.
Knowing this, first of all, that no prophecy, notice that notice the stress in prophecy, verse 19.
आणि मग 20 वचनामध्ये पहा.
We have the prophetic word made more sure.
आमच्याकडे संदेश त्यांचं वचन आहे 19.
Verse 20, that no prophecy of scripture
आणि मग 20 वचनात कोणताही शास्त्रलेख जो आहे संदेश
comes from someone's own interpretation.
शास्त्रातील कोणाही संदेश
for no prophecy was ever produced by the will of man
स्वतःच्या कल्पनेने आलेला नाही कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीच आलेला नाही
but men spoke from God as they were carried along by the Holy Spirit
तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेले संदेश सांगितलेला आहे
so I hadn't planned to say any of this till just now
हे मी काही असं पूर्व तयारी केली नव्हती हे सांगण्याची
बट हियर्स द पॉइंट आय वांट टू मेक
पण मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे
2 टिमोथी 3 and 2 पीटर 1 हैव वन व्हेरी इंपॉर्टेंट थिंग इन कॉमन दैट्स नेसेसरी एज वी लुक एट दीज क्लेम्स टू इंस्पिरेशन
दुसरे टिमोथी 3 आणि हा जो शास्त्रभाग एक फार ऐक्याची गोष्ट आहे
दैट इज दैट बोथ एपिसल्स आर रिटन टू कन्फ्रंट फॉल्स टीचिंग
दोनही हे जे पत्र होते खोटे शिक्षणाच्या विरुद्ध किंवा त्यांना ताडण करण्यासाठी लिहिलेले होते
and both epistles contrast what the false teachers are saying with what the word of God says
आणि या दोन्ही पुस्तकांमध्ये हे खोटे शिक्षक काय सांगत आहे आणि पवित्र शास्त्र काय सांगतं यामधला विरोध आपल्याला दाखवून देत आहे
they both are contrasting error with
आणि या दोन्ही पुस्तकांमध्ये खोटं शिक्षण आणि सत्य देवाचं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
Now in some ways this is a point that is so obvious that it's easy to overlook.
आणि मग हा मुद्दा बऱ्याच वेळेस आपण सहज सहज पाहतो किंवा घेतो
Because there are many people at least in the United States who call themselves Christians who claim that the Bible is inspired but not inerrant.
आणि बरेचसे असे लोक आहेत ते म्हणतात की पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहेत पण त्यामध्ये चुका आहेत
We'll talk more about this tomorrow.
आणि आपण उद्या त्याबद्दल पाहणार आहोत
But it is ridiculous. That's ridiculous in the plural.
आणि हे विनोदात्मक आहे
With stress on why, by the way. It is ridiculous to talk about the Bible being inspired if you are not including in that that it's inerrant.
आणि जर का ते ईश्वर प्रेरित आहे देवाच्या प्रेरणेतून ते आलेलं आहे आणि तरी त्याच्यामध्ये चुका आहेत हे विरोधाभासाचं आणि एक विनोदात्मक होतं
Because people say you can't appeal to inspiration text to prove inerrancy.
आणि ते म्हणतात की तुम्ही हे जे ईश्वर प्रेरितचे जे शास्त्र भाग आहेत चुका नाहीत हे
दाखवण्यासाठी
पण हे जे दोन महत्वाचे शास्त्र भाग आहेत खोटे
शिक्षण
आणि पवित्र शास्त्र जर का एक दुसऱ्या प्रकारचं खोटं शिक्षण
असतं
तर मग हे शास्त्र खोट्या शिक्षणाविरुद्ध मग हे शास्त्र आपल्याला खोटे
शिक्षणाविरुद्ध
करण्यासाठी लिहित आहेत पण हेच शास्त्रच खोटे शिक्षण असलं तर मग ते जमत नाही
आय गो बॅक टू वेअर आय स्टार्टेड विथ लास्ट टाइम द बायबल It does what it does because it is what it is.
Bible devacho vachan asliyamule te tasha prakarcha parinam ghun yet.
The Bible is the word of God.
Bible devacho vachan ahe.
And because God himself is truth and truthful, therefore his words are truth and truthful.
Ani dev khare arthane satya asliyamule teche vachna he satya ahe.
And if his words are not truth and truthful, then the God who gave us the words is not true or truthful.
Ani jar ka teche vachna satya nihale nahi tar mag te denara satya nahi dev.
So inerrancy is an absolutely necessary component to inspiration.
Manun Bible chuka virahit ahe he far mahatvacha apan samjun ghyayla pahije.
So in that context let's go back to 2 Timothy.
Ha sandarbh gheun dusre Timothy 3 kada apan bhoya.
2 Timothy chapter 3
dusre Timothy acha tisra adhyay.
And the verses I want to focus on in the brief 8 hours I have left
ani mag je 8 tas majyakade ghailele ahet is
everyone's getting scared now 2 Timothy 3 verses 14 to 17
2 Timothy 3 14 to 17
Paul writes this.
Paul इथं असं लिहित आहे.
But as for you, why don't you just read through that 17 for me?
17 पासून पुढे असं लिहिलेलं आहे. तुझ्याकडे पहिले तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्या विषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकला आहे आणि बालकपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारण्यासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहेत. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखविणे सुधारणूक नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
ओके, लेट्स प्रे.
As we begin,
would you pray for us, brother?
Heavenly Father, we thank you for this time. We pray that you would cause your word to take deep root in our hearts and convince us. And Lord, let that conviction help us in every area of our life with confidence that we might go forward believing that we have all that is necessary. We have your living word which is able to help us and guide us. We ask for your strength in Jesus' name. Amen.
Amen. I want to begin with an illustration.
एक उदाहरण घेऊन मला तुम्हाला सुरुवात करायची
आहे. I grew up in New York State.
New York State मध्ये US मध्ये ते वाढलेले आहे.
And not far from where I grew up, about an hour away.
And ते जिथे वाढले त्या एक तासाच्या प्रवासाच्या अंतरावर.
Back in 1850, a group of Bible-believing Christians founded the Rochester Theological Seminary.
1850 या साली एक ख्रिस्ती लोकांचा गट त्यांनी एक सेमिनरी तिथे सुरुवात केली.
It was a school that at the time was known for its absolute commitment to the Word of God.
आणि ते बायबल कॉलेज देवाच्या वचनाच्या संगती इतकं विश्वासू होतं.
Among its more prominent faculty members in the early years was a man by the name of Howard Osgood.
आणि हॉवर्ड ऑसगुड हे तिकडे एक शिकवणारे होते.
And maybe some of you who have studied in seminary are familiar with Augustus Strong, who wrote a Baptist systematic theology back in the late 1800s and early 1900s.
Augustus Strong हे एक लेखक आहेत, त्यांचं पुस्तक कदाचित आपण वाचलं असेल बॅप्टिस्ट सेमिनरी मध्ये.
However, it was Augustus Strong,
and Augustus Strong जे आहे,
who paved the way for the school's fall into apostasy.
पण त्यांनी हे जे शिकण्याची जी संस्था होती ती बायबलच्या विपरीत दिशेने जाण्याचा त्यांच्यापासून प्रारंभ झाला.
Toward the end of his life, Strong affirmed theistic evolution and accepted a lower view of inspiration.
आणि मग त्यांच्या जीवनाच्या शेवटी त्यांनी असं मानलं की देवाने एका क्षणामध्ये सर्व काही घडून आणलेलं नाही आणि मग देवाचं वचन पण जे आहे ते पूर्णपणे ईश्वर प्रेरित नाही.
And as the president of the seminary invited Walter Rauschenbusch, who was known in America as the father of the social gospel, to join the faculty.
एक त्यांच्या जीवन कारकिर्दीच्या शेवटी त्यांनी एक वॉल्टर यांना बोलवलं आणि ते जे आहेत एक सामाजिक स्वार्थाचे ते जनक होते.
Today the seminary is known as the Rochester Colgate Divinity School.
आणि त्या सेमिनरीला आज रॉचेस्टर कोलगेट हे म्हणतात डिव्हिनिटी स्कूल.
To call it liberal would be a minor understatement, major understatement.
आणि पवित्र शास्त्राचे जे काही विश्वास न धरून ठेवणारे असं ते बनलेला.
To give you a little bit of an idea, in the 1960s in America there was a God is dead theology that swept the liberal seminary campuses.
1960 मध्ये सगळीकडे एक असं खोटं शिक्षण पसरलं की देव आता मृत झालेला आहे.
One of the primary advocates of that was a man by the name of Dr. William Hamilton.
आणि डॉक्टर विलियम हॅमिल्टन हे त्याचे प्रचार करणारे तसे होते.
Who was a theology professor?
आणि ते ईश्वर विज्ञान शिकवणारे ते होते.
Don't let the irony of that escape you.
आणि ईश्वर विज्ञान शिकवणारे आता म्हणायला लागले की
you have a theology professor saying God is dead.
आणि मग कशा प्रकारचं शिकवण देणारे म्हणत आहेत आता की देवाचा मृत्यू झालेला.
In an interview back in the early 1980s,
आणि 1980 मध्ये एक त्यांच्या
he described his movement as Christian atheism.
आणि तो म्हणतोय की हे ख्रिस्ती नास्तिकपणा मी सुरुवात केलेला आहे.
And I want to read you the quote.
आणि मला ते संदर्भ वाचू द्या.
He says, "We are atheists, but Christian atheists."
आम्ही नास्तिक आहोत पण ख्रिस्ती नास्तिक आहोत.
We differ from classical atheism that it says that there never was a God, whereas we say that there was a God, but there isn't one now.
आणि जे अगोदरचे नास्तिक ते म्हणतात कधी देव नव्हताच पण आम्ही काय आहोत म्हणतो की एका काळी होता पण आता नाही.
We do not know, we do not adore, we do not believe in God.
आम्ही त्याची जाणीव राखत नाही, त्याची आराधना करत नाही, विश्वास ठेवत नाही देवाची.
This next statement, only a liberal could say this. We are not talking about the absence of the experience of God, but about the experience of the absence of God.
आणि मग देवाचा अनुभव आम्हाला नाही याबद्दल आम्ही बोलत नाही तर देवच नाही आमच्या अनुभवात तसं आम्ही सांगत आहोत.
What we have come up with is a breathtaking new way of doing Christianity.
आणि ख्रिस्ती जीवन जगण्याचा एक अनोखा असा तरीका आणलेला आहे.
Without God.
देवाविरहित तो तरीका आहे.
Psalm 14:1 says the moron has said in his heart there is no God.
स्तोत्र 14:1 म्हणतो मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो की देव नाही.
This is a classic illustration of what happens.
एकदम सुंदर हे उदाहरण आहे की असं
when you move away from a biblical foundation of the word of God.
जेव्हा देवाच्या वचनाच्या सिद्धांताचा पाया त्यापासून आपण हलतो आणि दुसऱ्या दिशेने जातो हे सत्य शेवटी असं घडून येतं.
This is precisely where apostasy leads.
आणि मग देवाच्या सत्यापासून निघून जाणं हे असं होतं.
Apostasy, the very word suggests a tragic backsliding into the mud pits of infidelity, disbelief and rebellion.
आणि मग apostasy हा शब्द म्हणजे देवाला सोडून जाणं हे ह्या मागे ह्याचा शब्द आहे.
This was all from a place where God was once known.
आणि मग एका काळी देवाचं जाणीव होते.
The Bible was once believed and the gospel was once preached.
देवाच्या वचनावर विश्वास होता, देवाची सुवार्ता गाजवली जात होती.
And yet how can we protect ourselves against it?
पण एक मग असं होतं की देवाला सोडून त्याच्या वचनाला सोडून याच्यापासून आपण कसं संरक्षण करू शकतो.
And even more to the point, for those of us who are in the ministry of shepherding people, whether it's a pastor or an elder or a Bible teacher or even a small group leader.
आणि ह्याचं किती महत्व आहे की जे लोक सेवेत करतात चर्च मध्ये इतरांना शिकवून पाळकीय सेवा आणि विविध सेवा करतात चर्च मध्ये.
How do we protect the people that we minister to from?
आपल्या लोकांचं संरक्षणच कसं आपण करणार जर का आपला पक्का विश्वास नसेल.
There was another pastor.
अजून एक पाळक होते.
Nearly 2000 years ago.
2000 वर्षांपूर्वी.
Who faced the same issue in the church that he was pastoring.
त्याच्या मंडळीमध्ये अशा प्रकारचेच हल्ले झाले खोटे शिक्षण.
Or maybe more accurately the church that he founded.
आणि त्याचे जे मंडळी त्याची सुरुवात केली त्याच्या मंडळीवर हे आक्रमण झाले.
Remember that Paul founded the church at Ephesus.
आणि इफिसची मंडळी पौलाने सुरुवात केलेली होती.
This was a pretty amazing church in so many ways.
आणि एक अद्भुत ही मंडळी होती बऱ्याचशा मार्गामध्ये.
Paul spent more time at Ephesus than in any of the other churches that he founded in the book of Acts.
इफिसिया शहरामध्ये पौलाने सगळ्यात जास्त वेळ घातलेला आहे.
You had people like Timothy.
आणि तिमोथी असे लोक.
Who, as Paul writes these words in 2 Timothy 3, Timothy is pastoring at the church at Ephesus.
आणि आता पाऊल हे दुसरे टिमोथीचे पुस्तक लिहित असताना टिमोथी तिकडचा पाळक झालेला आहे.
You've also had Apollos ministering at the church at Ephesus.
आणि मग तिकडे साइलस
अपोलो
अपोलो जो आहे तो तिकडे देवाची सेवा करत होता.
And later the apostle John would link himself with the church at Ephesus.
आणि थोड्या काळानंतर प्रेषित योहान पण तिकडे सेवा करणार आहे.
How would you like to have that on your church resume?
आणि तुमच्या चर्चच्या इतिहासामध्ये
we had Paul as our founder.
पौलाने सुरुवात केली आमच्या.
We had Apollos and Timothy and later the apostle John, the last living apostles, as our pastors.
अपोलोस तिमोथी आणि मग नंतर प्रेषित योहान आमच्या मंडळीमध्ये येऊन त्यांनी सेवा केली.
But some years earlier Paul had met with the elders at the church at Ephesus.
पण ह्या सगळ्या गोष्टी घडण्याच्या अगोदर पाऊल जो आहे एका ठिकाणी ह्या मंडळीचे वडील जे आहेत त्यांच्यासाठी त्याची भेटघाट झाली.
He was going to Jerusalem at the time.
आणि येरुसलेम कडे तो प्रवास करणार होता पाऊल.
And for all Paul knew at the time he would never see them again.
आणि पौलाच्या विचारामध्ये असं होतं की मी कधी त्यांना पाहणार नाही आता.
Because he had been told ahead of time that he would be arrested in Jerusalem.
आणि त्याला देवाच्या वचनातून अगोदरच समजलं होतं की त्याला आता पकडण्यात येणार आहे येरुसलेम मध्ये.
So he meets for one last time with the elders at Ephesus.
मग या मंडळीच्या वडिलांना तो एक शेवटी तो भेटत आहे.
You can read about this in Acts chapter 20.
प्रेषित 20 मध्ये तुम्ही वाचता याबद्दल.
An amazing address that Paul gives to the elders at Ephesus, and he warns them, among other things, he warns them that after my departure, some wolves are going to come up from your own midst, and are going to lead the people astray.
Paul tithe tyanna ishara deto ki majhya janyanantar tumcha madunat ase landge nignar ahet.
Paul had said these words about 10 years before he writes 2 Timothy.
Ani mag he shabd preshit 20 madhe 10 varshapurvi to lihit ahe ya Timothyacha
pustakat. And now what Paul prophesied had come to pass.
Ani Paulane je kai tyacha bhay hota ani sangitle hota ki landge yenar tasat zalele hota.
Timothy had been sent to the church at Ephesus to do battle with the false teaching.
Ani Paulane Timothyla tyacha pathavle hota ki ek khote shikshak tyanna kuntit karnyasathi.
And that's what 2 Timothy is as its theme.
आणि दुसरे टिमोथीचं हेच मुख्य उद्देश आहे लिहिण्याचा.
Be faithful as a good soldier of Jesus Christ is the key verse.
प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासू योद्धा या नात्याने तू विश्वासू राहा.
Or endure hardness is actually the wording. Endure hardness as a good soldier of Jesus Christ.
या पुस्तकामध्ये म्हणतो की तू श्रम घे आणि यातना भोग येशू ख्रिस्ताच्या कामासाठी.
And a soldier is someone who has to fight.
आणि जो सैनिक असतो त्याला युद्ध करावंच लागतं.
And particularly the fight here is the fight against false teaching.
आणि इथे मुख्यतः त्याचं जो युद्ध आहे ते खोट्या शिक्षणाविरुद्ध आहे.
And this comes to its climax in chapter 3 of 2 Timothy.
आणि ह्या पुस्तकाच्या एकदम अतिउच्च एक इकडे स्थिती येते 2 टिमोथी याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये.
And we have three main divisions of 2 Timothy chapter 3.
आणि ह्या अध्यायाचे तीन मोठे भाग आपल्याला दिसतात.
And if I had had the privilege of preaching through this text sequentially,
आणि जर का आम्हाला कधीतरी अशी संधी मिळाली की हे जे अध्याय एकामागं एक त्याचं
there would have been two major divisions that we would have covered before we got to the text that we just read beginning in verse 4.
आणि मग आपला जो शास्त्र भाग बघण्यापूर्वी दोन असे मोठे शास्त्र भाग त्याकडे बघत बघत आपण येणार आहोत.
First of all, you have the apostasy clarified in verses 1-9 of 2 Timothy.
आणि विश्वासू शिक्षण सोडून जाणं ते तिसऱ्या अध्यायाच्या अगोदर 1-9 आपण पाहतो.
Paul begins that chapter by warning Timothy, much as he warned the Ephesian elders, that in the last days dangerous times are going to come.
आणि पाऊल इथे इशारा देतो की शेवटच्या दिवसांमध्ये अति भयंकर असे दिवस येणार आहेत.
We're going to talk more about this a little bit on Wednesday.
आणि बुधवारच्या दिवशी आपण अजून
बारकाईने we'll talk about the sufficiency of the word of God for ministry.
देवाचं वचन हे सेवेसाठी किती सक्षम आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत.
But dangerous times are going to come, and then he gives, beginning at verse 2 and going down through verse 9, an incredible description of false teachers.
आणि मग तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या ते नवव्या वचनापदे जे खोटे शिक्षक आहेत त्यांचं एक विवरण आपल्याला देत आहे.
And it's interesting that Paul uses 24 different terms in these verses to describe these false teachers.
24 प्रकारचे शब्द वापरून ते कसे आहेत खोटे शिक्षक त्यांचं इकडे एक चित्र रेखाटलेलं आहे.
One of my college professors worked this out mathematically.
आणि मग आमचे कॉलेज प्रोफेसर त्यांनी गणित वापरून हे पाहिलेलं आहे.
Said that with different combinations of these 24 sins you have 67 million different forms of human depravity all resident within those 24.
आणि हे 24 शब्द जे पाऊल वापरतो त्यांचा जर का अभ्यास कराल तर जवळजवळ 70 कोटी प्रकारचे पाप आणि देवापासून भागण्याचे गोष्टी तुम्हाला त्याचा.
There is nothing new under the sun.
आणि ह्या सूर्याखाली काही असं नवीन असं नाही.
Certainly one of the greatest evidences of false teaching is the immorality or the sinful rebellion that it produces in the lives of people who adhere to it.
आणि खोट्या शिक्षणाचा एक फार मोठा पुरावा असा आहे की जिथे जिथे खोटं शिक्षण आणि खोटा विश्वास पवित्र शास्त्राच्या विपरीत आहे तिथे अनैतिकता आणि अमंगल स्वभाव असतात.
So that apostasy is clarified in the first 9 verses.
आणि पहिले 9व्या वचनामध्ये विश्वासू शिक्षण आणि विश्वास सोडून जाणे आपण पाहतो.
But then in verses 10-13 it's contrasted.
आणि पण ती वचन 10-13 एक विरोधाभासाचा निर्माण होतो.
You have a contrast in the life of Paul in verses 10-13.
पौलाच्या जीवनात तिमोथीच्या जीवनामध्ये एक विरोध ह्या 1-9 वचनाच्या विरोधात आपण पाहतो.
And if you have a major vice list in verses 2-9 of 2 Timothy 3.
आणि 1-9 वचनामध्ये दुर्गुण जर का आपण पाहतोय.
You have a virtue list in verses 10-12.
पण 10-12 मध्ये सुगुण हे पौलाच्या जीवनामध्ये तिमोथीच्या जीवनामध्ये आपण पाहतो.
You however Timothy have followed my teaching, my conduct, my aim in life, my faith, my patience, my love, my steadfastness, verse 10.
पावलाचं जे सुगुण आपण पाहतो तू माझे दहाव्या वचनापासून तू माझे शिक्षण आचार संकल्प विश्वास सहनशीलता प्रीती धीर माझं झालेला छळ माझ्यावर झालेली संकट पाहिले आहे.
Then he reminds Timothy, verse 12, that indeed all who desire to live a godly life in Christ Jesus will be persecuted.
ख्रिस्त येशूमध्ये 12 वचन सुबत्तीने आयुष्य क्रमण करावयास जे पाहतात ते सर्वांचा छळ होईल आपण पाहिले.
While evil people and imposters will go on from bad to worse, deceiving and being deceived.
दुष्ट व गोंधू माणसं की दुसऱ्याला फसवून व स्वतः फसवून दुष्टपणामध्ये अधिक सरसावतील असं लिहिलंय.
It's almost like Paul is an eyewitness of our own generation.
Right?
He's writing about our world today, 2,000 years
ago.
We see things getting worse and worse in our culture. You know, particularly in the context in which I come from in America, America as a nation was once a nation that professed generally belief in God and faith in Christ, but in the last 20 years, 30 years, my lifetime, it has grown increasingly hostile to the gospel of Jesus Christ.
त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या राष्ट्रातून ते आले त्यांचं राष्ट्र एकेकाळी देवावर येशू ख्रिस्तावर विश्वास असा घोषित करायचे पण त्यांच्याच जीवनक्रमामध्ये ते पाहतात की सगळं काही ढासळत चाललंय.
And believers around the world
आणि जागतिक विश्वासणारे हे पाहत आहेत
have constantly faced opposition, hostility to the gospel of Jesus.
जग आता त्यांच्या अनुकूल नाही तर प्रतिकूल आहे आणि सर्व सोपरी विरोध करायचा प्रयत्न करत.
And many other parts of the world is far more intense than even what we're experiencing in America right now.
आणि अमेरिकेपेक्षा बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये तर अति तीव्र देवाचा आणि ख्रिस्तोचा विरोध चाललेला आहे.
In fact, I think I'm speaking to a group of brothers and sisters who know that opposition even more fiercely than we've experienced.
भारतामध्ये कदाचित तुम्हाला जास्त याचा अनुभव आहे की देवाविरुद्ध ख्रिस्ताविरुद्ध विरोध म्हणजे काय.
But the man of God who ministers in a context like that,
पण देवाचा सेवक जो अशा परिस्थितीमध्ये सेवा करत आहे,
faces a very severe temptation.
त्याला एक फार मोठा मोह त्याच्या समोर येतो.
Because when you have the world and unbelief and opposition squeezing on you, what is the great temptation?
जेव्हा जग आणि अविश्वास आणि असे मोह सगळे प्रकारे प्रभाव टाकत आहे तर मग काय आपल्याला मोह होत?
To conform.
जगाप्रमाणे व्हा मग.
Or somehow to realize that if my message and my preaching is creating so much hostility,
जर का माझं शिकणं आणि इकडं विश्वासू सेवा करणं इतका काही विरोध घेऊन येत आहे
maybe I ought to cut back in what I'm preaching.
तर मग माझं जे सुस्पष्ट बोध जो आहे तो जरा कमी केला पाहिजे.
And Paul recognized how strong this temptation was for Timothy.
आणि पावलाला माहित होतं किती मोठं मोह टिमोथ्याला झालं असं.
He's already said several times in 2 Timothy 1, don't be ashamed. Don't be ashamed of me. Don't be ashamed of my ministry. Don't be ashamed of the gospel. Because that's the great temptation.
So that's
the first thing that somebody ministering in that context has to experience is the temptation to compromise the word of God.
हे मोठं मोह पहिलं मोह येतं आपल्या जीवनावर.
But the second thing,
पण दुसरी गोष्ट,
the second thing is wondering how do I counteract the false teaching.
मग दुसरा एक प्रश्न त्यांच्या समोर एका देवाच्या सेवका समोर येतो की असं माझ्या विरुद्ध होत आहे तर मग आता मी ह्याला प्रतिहल्ला कसा करू.
And this is where verses 14 to 17 come into play in 2 Timothy 3.
You have
the apostasy clarified in verses 1 and
9.
Contrasted in verses 10 to 13.
आणि 10 ते 13 एक विश्वासू सेवक पाऊल ह्याचं जीवन एक विरोध घेऊन येतं.
But counteracted in verses 14 to 17.
पण 14 ते 17 मध्ये आता तुम्ही कसा प्रतिहल्ला देवाचा सेवक प्रतिसाद देऊ शकतो त्याबद्दलचं शिक्षण आहे.
And here is the theme that I want to highlight.
आणि मला हा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे.
And develop in the time that I have left.
आणि उरलेल्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत.
द वर्ड ऑफ गॉड,
देवाचं वचन,
इज द ओनली एंटीडोट ऑर मेडिसिन फॉर फॉल्स टीचिंग.
देवाचं वचन खोट्या शिक्षणाच्या या युगामध्ये एकमेव असं औषध आणि उपचार आहे.
And what Paul's going to do in these next verses is give us four characteristics of the Word of God.
आणि देवाच्या या वचनाचे चार गुणवैशिष्ट्य पावल आपल्याला देणार आहे.
That it demonstrates that it has the power.
आणि हे चार गुणवैशिष्ट्य असं दाखवून
देतात
देवाच्या वचनामध्ये क्षमता आहे या खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध काम करण्यासाठी.
And maybe a couple of verses from some other places in the New Testament would help set the stage for what I want to talk about.
एक दोन वचन अजून आपल्याला स्पष्ट करून देतील हे आपल्या मुद्द्यासाठी.
One from Romans.
आणि रोम करपत्र यातून
Paul says in Romans 1:16 that I am not ashamed of the gospel of Jesus Christ.
रोम 1:16 मध्ये म्हणतो कारण मला सुवार्तेची लज्जा वाटत नाही.
Why?
का?
Because it is the power of God.
कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ते देवाचं सामर्थ्य आहे असं पाऊल म्हणतो.
To give salvation to everyone who believes.
हेलनी असो किंवा कोणी असो त्याला धारण देणे.
The Jew first and also the Gentiles. The whole book of Romans unpacks the power of the gospel to transform and change lives.
पूर्ण जे पुस्तक आहे रोम करासं नंतर हे सामर्थ्य काय आहे तर सुवार्ता सांगून देतं आपल्याला.
Another verse, Hebrews 4.
इब्री 4
verse 12. The word of God is quick and active.
देवाचं वचन हे सजीव सक्रिय आहे.
Sharper than any two-edged sword.
आणि दुधारी तलवारापेक्षा तीक्ष्ण आहे.
It pierces even to the dividing asunder of soul and spirit.
आणि सांधा आणि आत्मा जीव सगळं काय भेदून ते आर पार जातं.
And it is a discerner of the thoughts and intents of the heart.
आणि मनुष्याचे विचार जे आहेत ते बाहेर पाडतं.
The word of God is powerful.
देवाचं वचन हे सामर्थ्यशाली आहे.
And brothers and sisters, in our day, if we are not 100% persuaded that the word of God is powerful, is able to do what it does, we will be neutered in our ministry. We will be powerless in our ministry.
आणि आजकालच्या जीवनामध्ये जर का आपला ठाम विश्वास नसेल की हे देवाचं वचन सजीव सक्रिय सामर्थ्यशाली आहे तारणासाठी तर मग आपलं जी सेवा जी असणार ती एकदम अशी उथळ असणार.
Four examples or four indications of the power of the word of God in this text.
आणि ह्या शास्त्र भागामध्ये दुसरे तिमोथी 3:4 प्रकारचे गुणवैशिष्ट्य देवाचं वचन कसं एक औषध आणि उपचार खोट्या शिक्षणाच्या दिवसामध्ये आहे.
Verse 14.
14वं वचन.
The word of God is the only antidote to apostasy because of its establishing power.
आणि देवाचं वचन जे आहे 14व्या वचनात तू देवाच्या वचनामध्ये जे आहे सिद्ध आणि स्थिर करण्याचं सामर्थ्य आहे म्हणून ते एक औषध आणि उपचार खोट्या शिक्षणाविरुद्ध आहे.
Paul says in verse 14, but as for you,
तू तर ज्या गोष्टी.
Again, notice there's another contrast.
इथे एक अजून विरोधाभास आहे.
There's a contrast with verse 13. Evil men are getting worse and worse and worse.
13 वचनापासून इथे 14 वचनात विरोधाभास आहे.
Timothy, you're not to follow that track.
तिमोथी तू त्या गटासारखा नाहीस.
But as for you, notice this. Continue.
ज्या गोष्टी शिकलास.
In what you have learned.
व ज्या गोष्टीची तुझी खात्री झालेली आहे.
And have firmly believed.
आणि त्याची खात्री झालेली तू त्यात धरून राहा.
Notice the word continue.
इथं धरून राहा असं लिहिलेलं आहे.
It has the idea of keep remaining. This is the word meno.
आणि मग हा जो शब्द आहे.
Abiding.
सतत त्यामध्ये राहा.
Of course, you have John 15, abiding in Christ.
आणि मग योहान 15 ख्रिस्तामध्ये
राहा. Awake conference later, plugged into Jesus.
Awake conference.
Idea there, John 15, abiding in Christ and abiding, but also abiding in His Word.
आणि त्याच्या वचनामध्ये
has a real stress on abiding in the Word of God.
आणि मग त्याच्या वचनामध्ये विश्वास ठेवून त्याच्यामध्ये टिकून राहा.
So when Paul here is talking about abiding,
आणि इथं टिकून राहा असं लिहिलेलं आहे.
Or continuing as the ESV has it here.
ESV मध्ये सतत राहा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे.
Continuing in it indicates that Timothy has at one point begun to follow it and Paul's urging him to continue.
आणि त्याचा अर्थ असा आहे की एक काळ होता की टिमोथी या जीवनामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि आता पाऊल त्याला प्रोत्साहन देतो त्याच्यामध्येच आता तू धरून राहा.
In other words, when the dangerous temptation is to abandon what you've been taught to adopt something new in its place.
The moh kay ahe ki je shikle ahe te sodun ata lokanna khush karnyasathi ek navin paddhat tu swikar.
Paul says, I want to urge you not to replace what you've been taught with something new, but to continue in what you've been taught.
Paul म्हणतोय असं काही नवीन ती पद्धत तू स्वीकारू नाही पण काय शिकलेलं आहे त्यामध्येच तू टिकून राहा.
Brothers and sisters in Christ and fellow ministers of the gospel, we need to beware of the danger of novelitis.
आणि मग एक नवीन पद्धत नवीन गोष्टी ह्याबद्दल आपण फार सावध राहायला पाहिजे.
Of something that is new.
एक नवीन काहीतरी शिक्षण माझ्याकडे आता आलेलं आहे.
Especially if it contradicts what the word of God says.
विशेष करून हे नवीन जे तुम्ही घेऊन येताय पद्धत देवाच्या वचनाच्या विपरीत अशी आहे.
Paul says continue in what you have learned.
तर इथं पाऊल म्हणतोय तू जे शिकला त्यामध्ये तू धरून
राहा. And what you have been persuaded of.
ज्याबद्दल तुझी खात्री झालेली आहे.
Again, the focus here is on the content.
आणि मग इथं काय शिकला त्यावर भर आहे.
So again, put it in these terms, it's the, first of all, it's the character of the message that establishes Timothy.
आणि मग ज्या संदेशाच्या गुणांनी टिमोथीला स्थिर केलेलं आहे आतापर्यंत त्यामध्ये तू टिकून राहा.
Continue in what you have learned and have been assured of.
ज्या गोष्टी शिकला त्या सर्व तू धरून राहा.
John Stott comments on this particular passage.
John Stott जे आहेत देवाचे सेवक ते असं सांगतात याबद्दल.
He says, to be sure, the church of every generation must seek to translate the faith into the contemporary idiom, to relate the unchanging truth to the changing world.
आणि मग जे न बदलणारं सत्य जे आहे ते आपण ह्या बदलणाऱ्या जगामध्ये तसंच टिकवून आणायला पाहिजे.
But a translation is a rendering of the same message into another language.
आणि जर का भाषांतर करायचं आहे तर हा जो विश्वासू संदेश भाषांतर करण्यात त्या नवीन भाषेमध्ये आपण घेऊन येतो.
It is not a fresh composition.
पण ते भाषांतर करत असताना नवीनच काहीतरी आपण सुरू करत नाही.
So apostasy comes in two ways.
तर हे जे देवाला सोडून जाणं हे दोन प्रकारे येतं.
It comes from subtracting from the word of God and adding to the word of God.
देवाच्या वचनातून काहीतरी काढून घेणं आणि आपलीच भर टाकणं त्यातून ते येतं.
Again, we'll talk about this more on Wednesday.
आणि बुधवारच्या दिवशी अजून आपण ते पाहणार आहोत.
But sometimes this happens when we very glibly treat the word of God.
आणि जेव्हा आपण देवाचं वचन फार सहज रीतीने घेतो तेव्हा असं होतं.
What I call model preaching. Motto preaching.
अच्छा एक असंच मुद्दा घेऊन प्रचार करणं.
G. Campbell Morgan, who is an expositor of an earlier generation.
G. Campbell Morgan हे देवाचे सेवक होते.
Used to talk about people who had their devotions by letting their Bible fall open to whatever passage.
आणि ते काय करायचे की त्यांचं जे वैयक्तिक त्यांची प्रभूची आराधना असायची काही लोक असं करतात की बायबल असं पडल्यानंतर उघडलं मग तिथं ते चालू करायचे.
He said the first time he did that, the Bible fell open to the story of Balaam and the jackass and it cured him of it for good.
आणि ते असं सांगतात की पहिल्या वेळेस त्यांनी ती पद्धत चालू केली तेव्हा बालावान त्याचा जो गाढव आहे त्याकडं ते पान निघालं आणि मग त्याला समजून आलं की मी गाढवासारखं वागत आहे आणि तशी पद्धत त्यांनी केली नाही.
आणि
मग असंच बायबल उघडून कुठं काही आपले विचार घालणं तर मग आपण जे काही हवंय ते बायबलला बोलवू
शकतो.
आणि मी तुम्हाला खात्री करून देईल काही वचनाने की तुम्ही जाऊन फाशी घ्यायची स्वतःला.
Because I can tell you to one verse it says Judas went out and hanged himself.
कारण एक वचन मी उघडून सांगेल की यहुदाने जाऊन त्यांनी फाशी घेतली.
I take you to another verse where Jesus said to Judas, go thou and do likewise.
आणि मग दुसरं एक वचन मग मी उघडून म्हणेल की येशू म्हटला तुम्ही तसंच करा.
But the point is preaching that uses the Bible to prove my points instead of what the Bible itself teaches is simply a form of false teaching.
आणि मग माझा जो मुद्दा माझ्या मनामध्ये आहे तो घ्यायचा आणि बायबलचं एक वचन काढायचं आणि माझाच मुद्दा त्या वचनाद्वारे शिकवायचा हे खोट्या शिक्षणाची पहिली पायरी आहे.
I remember when I was in college.
आणि मी कॉलेजमध्ये असताना
there was a what we used to call senior panic.
Senior panic.
Senior, when you're senior in last year of school.
तुम्ही वरिष्ठ गटातले आहात तेव्हा कसं असायचं.
Senior panic was when a girl was approaching graduation but she wasn't engaged to be married yet.
आणि मग एखादी जी विद्यार्थिनी आहे तिचं आता ती पार पडणार आहे कॉलेजमधून पण ती एकटीच आहे तिचं कोण तिच्या जीवनामध्ये नाही.
So there was one girl at the particular school I went to who put a sign in her door, in her dorm room.
आणि मग एक अशी स्त्री मुलगी होती तिने तिच्या हॉस्टेलच्या रूमवर असं लिहिलं.
That said, if any man will come after me, let him.
ज्याला जो जो पुरुष माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने येऊ.
You know, you can make a verse say anything you want it to say.
तर बायबलचाच एक थोडा वचनाचा भाग घेतला आणि तिला जे हवं होतं तसं तिने ते केलेलं.
But that is not being faithful to the word of God.
पण त्याला विश्वासू सेवक म्हणता कामा नाही.
The idea here, continue in the things that you have learned and been assured of. Study, study, study the word of God.
आणि इथं पाऊल इथं त्याला सांगत आहे की वारंवार तू अभ्यास कर ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या.
Of course, Paul had just said to Timothy in the previous chapter, be diligent to show yourself approved unto God as a workman who does not need to be ashamed, rightly dividing the word of truth.
दुसऱ्या अध्यायातच पाऊल म्हटला की तू श्रम घे योग्यपणे देवाचं वचन हाताळण्यासाठी. त्याला आठवणीत ठेवायला लागणार आहे आणि त्यामुळे त्याला श्रम घ्यावा लागणार आहे अभ्यास.
2 Timothy 2:15, the idea of rightly dividing is literally to cut along a straight line.
दुसरे टिमोथी 2:15 मध्ये एक सरळ तू दिशेने तू कापणी कर.
The word of God is a straight line. You don't depart from it from this side or this side.
देवाचं वचन एक
keep it straight.
सरळता देवाच्या वचनामध्ये आहे. तुम्ही इकडे भौकू नका तिकडे भौकू नका.
So it's the character of the teaching, but notice Paul goes on.
आणि मग इथं पाऊल अजून पुढे जातो.
The character of the teacher also establishes him.
आणि मग त्या जो शिकवणार आहे त्याचे गुणवैशिष्ट्य पण त्याला भक्कम करतात.
Notice the end of verse 14. Knowing of whom you have learned it.
ज्यापासून तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झालेली आहे.
You know, there's something about the union of solid teaching with a teacher who's committed to solid teaching.
आणि मग एक महत्त्वपूर्ण एक ऐकी आहे जो विश्वासू सेवक आहे आणि त्या विश्वासू सेवकाचा जो विश्वास आहे बायबल बद्दल ह्या दोघांचं मिश्रण फार महत्त्वाचं आहे.
Most of us in our lives as believers can look back to a faithful parent, a faithful preacher, a faithful discipler, a faithful Sunday school teacher who modeled the truth of God in their lives, and that's what made it attractive to us.
आणि मग आपल्यापैकी बरेचसे लोक आपले विश्वासू आईवडील त्यांनी विश्वास ठेवला वचनावर आणि त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न केला एक उदाहरण ते झाले कित्ता ते झाले संडे स्कूल टीचर म्हणा पालक म्हणा असे आपल्या जीवनाच्या अनुभवामध्ये आपल्याला मिळालेले आहेत.
So look back in my life, I was not raised in a Christian home.
आणि माझ्या जीवनाकडे पाहत असताना मी ख्रिस्ती जीवनामध्ये वाढलो नाही.
My parents were a new age.
त्यांचे आई वडील एक जागतिक जगीक विचाराचे होते.
सो इट वॉज बट इट वॉज माय डॅड्स सिस्टर दॅट केम टू फेथ इन क्राइस्ट अँड हर लाईफ वॉज ट्रान्सफॉर्म्ड बाय द गॉस्पेल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि त्यांच्या वडिलांची बहीण अगोदर ख्रिस्तामध्ये आली आणि ख्रिस्ताच्या सुवार्थेने तिचं जीवन बदलून गेलं.
And she could not speak a word without bringing glory to Jesus somehow, getting it back to Jesus somehow.
प्रत्येक शब्द प्रत्येक संभाषण ती ख्रिस्ताकडे त्याच्या गौरवाला आणायची.
And there, as a kid, as an 8.5-year-old kid, there was something absolutely, I don't know what word to use here, contagious about her passion for Christ and her passion for the gospel.
आणि मग ते 8.5 वर्षाचे असताना तशा प्रकारचं जीवन आणि तिचा अनुभव आणि तिचं सतत प्रभूला गौरव देणं एका प्रकारचा आकर्षकपणा त्यांना वाटला.
When I read this verse, that's the first person I think of.
आणि हे वाचत असताना की ज्याचा तू विश्वास शिकला तर त्यांना तिची आठवण येते.
But there have been a host of people since that.
पण त्या दिवसापासून अधिक लोक देवा त्यांच्या जीवनात
येऊ लागले. I think of my best friend's parents who discipled me through high school.
आणि त्यांचे सगळ्यात सखे मित्र त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं शिष्यत्वामध्ये वाढ घेतली.
I think of a faithful pastor who gave me the word of God week after week after week in my little church in upstate New York.
आणि मग न्यूयॉर्क या ठिकाणी एक छोट्या मंडळीमध्ये एक विश्वासू पालक जे आहेत आठवड्यान आठवडे विश्वासूपणे देवाचं वचन खंबीरपणे ते घेऊन
कॉलेजमध्ये
त्यांचे शिक्षक जे आहेत ते विश्वासू होते देवाच्या वचनावर प्रेम होतं त्यांचा प्रभाव झालेला आहे.
And the same in seminary.
आणि सेमिनरीमध्ये पण शिकत असतात.
And even the many people that I've known in pastoral ministry since then that God has used all of them.
आणि पालकी सेवेमध्ये बरेचसे लोकांसंग त्यांचं संभाषण होतं आणि ते देवाने त्यांचा सगळ्यांचा उपयोग केलेला आहे.
To be a model for me.
एक कित्ता आणि उदाहरण त्यांच्यासाठी.
Timothy or Paul reminds Timothy, knowing of whom you have learned them.
आणि तू कुणापासून ह्या सगळ्या शिकले आहे त्याबद्दल पावलीत सांगतो.
Of course, the more immediate influence for Timothy would have been Paul himself.
आणि मग जवळच त्याचं नातं कोणचं होतं तर पाऊल स्वतः.
But Paul goes back even further.
आणि पाऊल अजूनही मागे तिमोथीच्या जीवनाकडे जातो.
This is where I love the first part of verse 15.
15 वचनाकडे बघा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालकपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे.
Where Paul says, and how from childhood you have been acquainted with the sacred writings.
आणि बालकपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे तुला ठाऊक आहे.
And I simply want to stop there.
आणि मला तिकडे थोडं थांबायचं.
That from childhood, literally from the point of your infancy.
आणि मग एकदम बालकपणापासून.
You have known the holy writings. Now again, if we've been following 2 Timothy from the beginning.
जर का दुसरे टिमोथी अगोदरपासून आपण अभ्यासू.
You would remember that back in chapter 1 and verse 5 of 2 Timothy.
दुसरे टिमोथी 1 आणि 5व्या वचनामध्ये काय लिहिले?
तो विश्वास पहिले
तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता आणि आई युनिके हिच्या ठाई होता.
Yeah, he reminds Timothy of the faithful influence of his mother and his grandmother.
तिकडे तो आठवण करून देतोय तो विश्वासू एक प्रकारचं उदाहरण टिमोथीला मिळालेलं आहे त्याच्या आजी आणि आईकडून.
Now, in Acts 16 we find out that his father was probably not a believer.
आणि एक प्रेषित 16 मध्ये आपण पाहतो की त्याचे वडील एक परराष्ट्रीय होते कदाचित विश्वासणारे नव्हते.
But in spite of that, his mother and his grandmother were faithfully building into Timothy from day one the word of God.
तसं असलं तरी त्याची आजी आणि आई पहिल्या दिवसापासून देवाच्या वचनाचं शिक्षण त्याच्या जीवनात.
If you're here today and you're in a spiritually single relationship, you have a spouse, it's not a believer.
आणि तुम्ही जर का इथे असाल तुमचे जे पती किंवा पत्नी विश्वासात नाहीयेत अजून.
Be encouraged. You may have a Timothy.
आणि तुम्ही प्रोत्साहन घ्या कारण जरी टिमोथीचे वडील त्याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही तरी
godly woman and her godly mother poured themselves into Timothy, poured the truth into Timothy from his very infancy.
तरी तर आपण पाहतो तसं असलं तरी टिमोथी त्याची आजी जी आहे आणि त्याची आई तरीही ते देवाचं वचनाचं शिक्षण त्याला देतो.
So Paul reminds Timothy not only of the character of the teaching but the character of the teachers.
आणि जे शिक्षण तुला मिळालेलं आहे त्याची आठवण तो करून देत आहे. जे शिक्षक त्याच्या जीवनामध्ये होते त्यांची आठवण.
And it's the union of these two things that establishes Timothy.
आणि ह्या दोघांची ऐकी फार महत्वाची आहे ह्यामुळे टिमोथी कंबीर झालेला आहे.
Remember 1 Timothy 4:16.
पहिले टिमोथी 4:16 आपण पाहतो.
Where Paul says to Timothy, take heed to yourself.
इतरीलय की तुझ्या तुझ्या वैयक्तिक जीवनाकडे आणि तुझ्या शिक्षणाकडे तू दखल आणि काळजी घे.
So the word of God is the only antidote to apostasy because of its establishing power. Number 2. The word of God is the only antidote to apostasy because of its enlightening power.
आणि इथं आपण पाहिलं धरून राहण्याची शक्ती देवाच्या वचनामध्ये आहे आणि मग उलगडून सांगण्याची शक्ती देवाच्या वचनामध्ये आहे आणि ह्या गोष्टी खोट्या शिक्षणाला एक उपाय आहेत आपल्या जीवनात.
Look at verse 15, the end of it.
15 वचन बघा.
Whoops, my wind blew me over to 1 Timothy. 2 Timothy 3:15.
दुसरे टिमोथी 3.
These sacred writings, notice this, are able. Notice that tense. Are able, present tense verb.
इतरीले हे तुझ्यासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.
They are able to make you wise unto salvation.
हे शास्त्रले तुला
through faith in Jesus Christ
करण्यासाठी समर्थ आहेत असं लिहिलेलं आहे.
It's not that they were able to and they are now powerless.
एका काळी ते समर्थ होते पण आता ते समर्थ
नाही. The word of God is still able to make a person wise unto salvation.
चालू स्थितीमध्ये आता सध्या ते
स्थानासाठी. We've already referenced Romans 1:16. I'm not ashamed of the gospel because it is present tense the power of God unto salvation to everyone who believes.
रोम 1:17 देवाचं वचन हे देवाची सुवार्ता आताही सामर्थ्यशाली आहे तारण करून आणण्यासाठी.
We could reference 1 Peter 1 and I'm not going to say much about it because our brother's going to open that text up to us a little bit later. But being born again by the word of God, Peter says in 1 Peter chapter 1 and verse 23.
पहिले पत्र 1 मध्ये देवाच्या वचनाने तुमचा नवा जन्म झालेला आहे असं लिहिलं.
Jesus says in John 6:63, the words that I speak unto you, they are spirit and they are life.
आणि मग योहान 7:33 मध्ये जे वचन मी तुझ्या तुम्हाला सांगतो.
Paul, Romans chapter 10, verse 17, faith comes by hearing and hearing by the word of God.
And Rome 10:17 मध्ये विश्वास ऐकल्याने आणि देवाचं शास्त्र
ऐकल्याने. And of course, James chapter 1, receive with meekness the engrafted word which is able to save your souls.
याकोबाच्या पत्रामध्ये पण नम्रतेने देवाच्या
वचनाचं. And we could add dozens and dozens and dozens of texts like that that all say the same thing. The word of God has the power to engender spiritual life.
आणि बरेचसे असे शास्त्र लेख आहेत देवाचं वचन आजही सक्षम आहे नवं जीवन आपल्यात घालण्यासाठी.
Paul reminds Timothy that he had experienced that.
आणि पाऊल तिथं सांगतोय तुला हे अनुभव आलेला आहे अगोदर.
And he exhorts Timothy by reminding him the word of God is still able to do that.
आणि तो सांगतोय की आजही देवाचं वचन हे करण्यासाठी
सक्षम आहे. It is not a competing or a counterfeit message that will ever be able to bring about life.
आणि एक प्रकारचा दुसराच संदेश तसं घेऊन येऊ शकणार
नाही. Only the proclamation and the preaching of the word of God that will bring about life.
फक्त देवाचं वचनच सजीव आहे आता सध्या.
I'm excited even in the 2 or 3 days that I've been here in India for my first time.
मला फार प्रोत्साहन मिळालेलं आहे.
To hear testimonies from a number of you of how the word of God itself has been the agent that God has used to bring about salvation. आणि
तुमच्या साक्षीतून मला कितीतरी प्रोत्साहन मिळालं की तुम्ही देवाच्या वचनाचे ऐकण्याद्वारे तुम्ही बदललेले आहात.
The word of God has establishing power, verse 14.
14 वचनामध्ये देवाच्या वचनामध्ये
The word of God has enlightening power, verse 15.
Number 3. ज्ञानाचे सामर्थ्य आहे.
The word of God has eternal power.
आणि देवाच्या वचनामध्ये अनंतकालिक सामर्थ्य
आहे. And it's here in this context that we find this great text and inspiration.
या संदर्भामध्ये आपल्याला हे ईश्वर प्रेरित
where Paul says that all scripture is God breathed. Now here's an interesting observation.
पाऊल इथं सांगत आहे एक गोष्ट.
Does this, let me put it to you in the form of a question.
मला एक प्रश्न तुम्हाला विचारू द्या.
Does this verse prove inspiration?
हे वचन ईश्वर प्रेरितता जी आहे सिद्ध करून टाकते का?
Yes, no. Yes, yes. It does.
होय ईश्वर प्रेरित इथे शब्द आलेला आहे.
But is that Paul's point?
पण तिथं मुख्य हेतू आहे का पावलाचा?
Paul's point is not to prove inspiration.
पावलाचा असा हेतू नाही की ते सिद्ध करून दाखव ईश्वर प्रेरित.
Paul assumes inspiration.
पाऊल ते साजिक घेतो की ते आहेच.
And of course we could spend the rest of 5 hours just looking at everything in this verse. Notice, first of all, Paul says all scripture, the scope of scripture.
प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र म्हणजे इथं कितपर्यंत त्याची पसर आहे बघा.
Now, in context, Paul is referring to the Old Testament.
पाऊल जो आहे जुन्या करारामध्ये इथं
बघा. Because he's referring to the sacred writings that were able to make Timothy wise in his salvation. The only sacred writings Timothy would have had at that point would have been the Old Testament.
आणि मग तिमोथीला जे उपलब्ध होतं ते जुन्या कराराचा शास्त्रलेख उपलब्ध होता.
But how do I know Paul's all scripture involves includes even the New Testament?
आणि मग कशा रीतीने मी समजू की हे जे प्रत्येक शास्त्रलेख नव्या कराराबद्दल पण आहे?
Well, there's a number of ways we can answer that question.
बरेचसे असे पद्धती आहेत ज्याने आपण
look at the fact that when Paul writes, he writes with awareness of his own inspiration in passages like 1 Thessalonians 2:13.
पहिले थेसल 2:13 मध्ये पाऊल स्वतः जाणीवपूर्वक होता की तो जे लिहित आहे ते ईश्वर प्रेरित आहे.
We could go to 2 Peter 3 where Paul, or Peter rather, classes Paul's epistles with the rest of the scriptures.
आणि दुसरे पेत्र 3 मध्ये पेत्र म्हणत आहे की पावलाचे लिखाण कठीण आहे आणि ते दुसऱ्या सर्व शास्त्रलेखांसारखं आहे.
But I want to remind you of one text that Paul wrote to Timothy in his first epistle.
आणि पहिले तिमोथी एक संदर्भ आपण तिकडचा पाहूया.
We have the same author.
आणि तिकडे आपण तोच लेखक आहे. तोच लेखक, तोच जो स्वीकारणार आहे पत्र टिमोथी.
We have even the same church, Ephesus.
आणि तीच मंडळी पण आहे.
And we have the same term.
आणि
scripture.
शास्त्र असं लिहिलेलं आहे.
Paul says in 1 Timothy 5:18 after making the statement in verse 17 that the elders who rule well need to be counted worthy of double honor.
पहिले टिमोथी 5:18 कारण शास्त्र म्हणते.
Paul goes on to give the scriptural basis for that affirmation.
जे वडील आहेत त्यांना चांगला सन्मान करा असं तो म्हणतो आणि मग एक जुन्या कराराचा एक संदर्भ तो घेऊन येतो.
Did you just read 18?
No. कारण शास्त्र म्हणते बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नका आणि काम करायच्या आपली मजुरी मिळणे योग्य आहे.
That first verse, you shall not, first part of the verse, you shall not muzzle the ox that treads out the corn, comes right out of Deuteronomy in the Old Testament.
आणि जो पहिला भाग आहे या संदर्भाचा तो अनुवादातून तो पाऊल काढतो.
But you will look in vain, and you will not find the second part of that verse. You the labor is worthy of its hire in the Old Testament.
पण जुन्या करारामध्ये तुम्हाला हे दुसरा भाग सापडणारच नाही आणि काम करायची आपली मजुरी मिळणे योग्य आहे हे शब्द जुन्या करारामध्ये तुम्हाला नाही मिळणार.
But you will find it in Luke.
पण लुकाच्या लेखनामध्ये ते तुम्हाला मिळणार.
Now there's implications huge all over the place here.
इथून बरेचसे लागू करणे बाहेर निघतात.
Luke's gospel was written in the late 50s.
आणि लुकाचं शुभवर्तमान
Paul writes 1 Timothy in the early 60s.
आणि 60व्या साली पाऊल लिहित आहे.
And he's already calling Luke scripture.
आणि 50व्या साली जे लुकाने लिहिलेले आहे ते तो शास्त्र मानत आहे पाऊल.
Now we didn't have to wait until some council in the 300s to find out that Luke was inspired.
आणि पाऊलला कोणतीतरी अशी काउन्सिलची मीटिंग त्याची प्रतीक्षा करावी लागली.
Recognizing it, but the a point for our purposes as Paul takes one Old Testament text, one New Testament text, and puts them both under the heading the Scripture.
आणि आपला मुद्दा काय आहे की पाऊल एक जुन्या कराराचा शास्त्रलेख घेतोय लुकाचा शास्त्रलेख घेतोय दोघांना समान पातळीवर तिथं मानत आहे.
So later when Paul says all Scripture is God breathed, while the immediate context includes all of the Old Testament, it does not exclude the New Testament. Because Paul's other writings include the New Testament as well as the Old Testament is inspired.
आणि पावलाचा असल बघण्याचा दृष्टिकोन आहे लुकाच्या लिखाणाकडे म्हणून दुसरे टिमोथी 3 मध्ये प्रत्येक शास्त्रलेख म्हणजे नवा करार पण त्याच्यामध्ये आलेला आहे.
So all scripture is God breathed.
आणि सर्व प्रत्येक शास्त्रलेख देवाचा ईश्वर प्रेरित आहे.
So if the first deals with the scope of scripture,
आणि पहिले
शास्त्राचा speaks of the source of scripture.
आणि मग इथं शास्त्राचा जो उगम आहे तो देवाकडून आलेला आहे.
All scripture is God breathed.
इथं ईश्वराच्या श्वासाद्वारे तो आलेला आहे.
And once again its very nature, source and essence comes from God himself.
म्हणजे त्याची जडणघडण त्याचा स्रोत हे सर्व देवापासून आलेला आहे.
The source, the scope and notice here the benefit.
आणि मग आता फायदे बघा देवाच्या वचनाचे.
Notice the end of verse 16.
आणि 16व्या वचनाचा शेवटचा भाग.
This is the main point Paul's making.
आणि हाच पावलाचा मुख्य हेतू आहे लिहिण्याचा.
All scripture is God breathed.
आणि सर्व ईश्वर प्रेरित शास्त्रलेख.
Because it's God breathed, it's profitable.
आणि देवाच्या श्वासाद्वारे
तो आलेला आहे. Beneficial. It's another word to say it's powerful.
आणि म्हणून तो सक्षम आणि पुरेसा आहे.
If the word of God is powerful in verse 15 to bring about salvation, the word of God has continuing power in verse 16 to bring about sanctification. Because it's profitable for doctrine, for reproof, for correction, and for instruction in righteousness.
कारण सर्व दोष दाखवणे सुधारणूक नीती शिक्षण ह्या सगळ्यासाठी ते सक्षम आहे.
And that phrase in righteousness that's at the end of verse 16 modifies all four preceding nouns.
आणि मग नीती शिक्षण ह्या करिता उपयोगी आहे हे सगळ्या गोष्टी मग उपयोगी आहेत.
So the idea is that the word of God is profitable for doctrine in righteousness.
मग शिक्षणासाठी उपयोगी आहे.
For reproof in righteousness.
आणि दोष दाखवण्यासाठी उपयोगी आहे.
For correction in righteousness.
सद्बोध करण्यासाठी.
And for instruction in righteousness.
सुधारणूक आणि नीती शिक्षण देण्यासाठी उपयोगी आहे.
If I can put it in these terms, the word doctrine. That tells us what is right.
आणि शिक्षण आणि सिद्धांत जे खऱ्या गोष्टी आपल्याला शिकवतं.
Reproof tells us what is not right.
आणि मग सद्बोध आणि दोष दाखवणे खोटं आणि चांगलं नाही ते दाखवून देतं.
Correction tells us how to make it right.
सुधारणूक आता त्यापासून तुम्ही परत मार्गावर या असं दाखवतं.
And instruction tells us how to keep it right.
आणि मग नीती शिक्षण मग आता योग्य मार्गामध्ये आल्यावर आता ह्यातात तुम्ही सतत राहा असं शिकवतो.
Notice you also have two positive terms.
आणि दोन सकारात्मक इकडे वचन आहेत.
That sandwich two negative terms.
आणि मग ते आणि त्याच्या मध्ये दोन नकारात्मक पण आहेत.
Two positive terms being doctrine and instruction.
सकारात्मक म्हणजे सद्बोध आणि नीती शिक्षण.
The two negative terms being reproof and correction.
आणि नकारात्मक म्हणजे सद्बोध आणि दोष दाखवणे.
Among other things, this indicates that our ministries need to be balanced.
आणि इथं आपल्याला आपली सेवा जी आहे संतुलित असायला पाहिजे.
There is both a positive dimension of building up.
सकारात्मक म्हणजे शिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे.
And a negative dimension of tearing down error.
आणि मग नकारात्मक
म्हणजे
खोटं शिक्षण आणि खोटं जीवन हे उघड व्हायला पाहिजे आपल्या
सेवेत. But all of this goes back to the word of God.
आणि सर्व काही देवाच्या वचनाच्या शिक्षणातूनच होतं.
It is utterly unique in that the word of God, unlike any human tradition, we'll talk again about this one on Wednesday, unlike any human teaching, any human authority, any, well, let's put it this way, any exclusively human tradition, any exclusively human authority, the word of God alone has the eternal power.
आणि मग दुसरं कोणतंही मानवी लिखाण मानवी अधिकार अशा प्रकारचा अनंतकालिक सामर्थ्य घेऊन येत नाही.
To not only save someone, verse 15, but to sanctify that same
कारण घडून आणण्यासाठी पवित्रीकरण सुसज्ज करण्यासाठी.
And then finally, the word of God has equipping power.
आणि सत्य शेवटी सज्ज करण्याची क्षमता देवाच्या
वचनात. Verse 17, that the man of God may be perfect, thoroughly equipped unto every good work.
यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
So the word of God is the only antidote to apostasy. It's the only answer to false teaching. It's the only thing that will protect against false teaching.
खोट्या शिक्षणापासून सुखरूप राहण्यासाठी देवाचं वचन.
Because it has establishing power, verse 14.
आणि ते स्थिर राहण्याचं सामर्थ्य त्याच्या.
Enlightening power, verse 15.
प्रकाश पाडण्याचं सामर्थ्य.
Eternal power, verse 16.
आणि अनंतकालिक बदल.
Equipping power, verse 17.
सज्ज करण्याचं सामर्थ्य आहे.
So why would you want to preach anything else?
मग दुसरं या खोट्या युगामध्ये दुसरा प्रचार करावा.
This is why Paul says in verses 1 and 2, and particularly verse 2 of 2 Timothy 4, preach the word.
आणि म्हणून चौथ्या
अध्यायात in season and out of season.
प्रतिकूल
because nothing else has the power to establish, to enlighten, to sanctify, or to equip.
म्हणून चौथ्या अध्यायात म्हणतो वचनाची घोषणा कर कारण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये अशा प्रकारचा प्रकाश पाडणं आणि बदल घडवण्याची क्षमता नाही.
So preach the word.
म्हणून वचनाची घोषणा करा.
Let's pray. Lord, thank you for your word. Thank you for the time that we've had to look at it. We pray that you bless it to us. We pray that you fill us with a conviction that here the Bible is emphatically the word of God. Help us to live it out. And even as we have the privilege this afternoon of considering more implications of the power of the word of God, I pray that you would bless my brother Heath as he opens the word to us after lunch, and that you would give me help as well as we talk about the Word of God and temptation later on this afternoon. But would you use these times and these considerations of your Word to build up your people? And we pray these things in your precious Son's name. Amen.